आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशभरात काल सुमारे 61% मतदान. पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 74.65%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54.33% मतदानाची नोंद. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर. राज्यात 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशाची आदरांजली. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादची लढत कोलकाता नाईट रायडर्स बरोबर, तर राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर रंगणार. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशभरात काल 60.9% मतदान झालं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजेच 74.65% मतदान झालं. या टप्प्यात देशातली 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 49 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झालं. देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट असूनही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात गेल्या 35 वर्षांमधलं सर्वाधिक म्हणजे 56.73% मतदान झालं. बिहारमध्ये 54.85%, झारखंड 63.7%, लडाख 69.62%, ओदिशा 67.59%, तर उत्तर प्रदेशमध्ये काल 57.79% मतदान झालं. या टप्प्यात 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काल राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. 54.33% मतदान झाल्याचं निवडणूक कार्यालयानं कळवलंय. यापैकी सर्वाधिक 62.66% मतदान दिंडोरी मतदारसंघात, त्याखालोखाल 61.65% मतदान पालघर जिल्ह्यात झालं, तर दक्षिण मुंबई मतदारसंघात सर्वात कमी 47.7% मतदानाची नोंद झाली. धुळ्यामध्ये 56.61%, नाशिकमध्ये 57.10%, भिवंडीत 56.41%, कल्याणमध्ये 47.8%, तर ठाणे मतदारसंघात 49.81% मतदान झालं. उत्तर मुंबईत 55.21%, उत्तर मध्य मुंबईमध्ये 51.42%, उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात 53.75%, उत्तर पश्चिम मुंबईत 53.67%, तर दक्षिण मध्य मुंबईत 51.88% मतदानाची नोंद झाली. याबरोबरच लोकसभा निवडणुकीची राज्यातली प्रक्रिया पूर्ण झाली. आतापर्यंतच्या 5 टप्प्यांमध्ये देशभरातल्या 428 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मतदान करणाऱ्या देशवासियांचे समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये आभार मानलेत. गेल्या 35 वर्षात सर्वाधिक मतदानाची नोंद झाल्याबद्दल जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या नागरिकांचीही त्यांनी प्रशंसा केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान प्रक्रिया सुरू असताना पत्रकार परिषद घेऊन मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपानं केलाय. यासाठी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली. मोदी सरकार पराभवाच्या भीतीनं निवडणूक आयोगाचा वापर करत आहे, आयोगाचे प्रतिनिधी मतदान प्रक्रियेत दिरंगाई करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी काल केला होता. हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे, ठाकरे निवडणूक आयोगाला धमकावत असून त्यांच्यावर कारवाई केली जावी, असं भाजपानं म्हटलंय. दरम्यान 6व्या फेरीसाठी प्रचार शिगेला पोचलाय. या फेरीत प्रचारासाठी 2 दिवस उरल्यामुळे मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सगळे उमेदवार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. ठिकठिकाणी प्रचारसभा प्रचार फेऱ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. काँग्रेस पक्ष फक्त एका कुटुंबासाठीच काम करतो अशी टीका प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज केले. बिहारमधल्या मोतिहारी इथं भाजपा उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी पराभूत होणार असल्याचा दावाही मोदी यांनी यावेळी केला. वाराणसी लोकसभा मतदारसंघातल्या 25,000 महिलांशी ते आज संवाद साधणार आहेत. स्वरूपानंद संस्कृत विद्यापीठात आयोजित मातृशक्ती संमेलनात ते गृहिणी डॉक्टर शिक्षिका खेळाडू अशा सर्व क्षेत्रातल्या महिलांशी संवाद साधणार आहेत. त्याआधी प्रधानमंत्री मोदी प्रयागराज इथं भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात जाहीर केला. या परीक्षेसाठी यंदा राज्यातल्या 9 विभागीय मंडळातून 14,23,970 नियमित विद्यार्थी बसले होते. यापैकी 13,29,684 जण उत्तीर्ण झाले. याची टक्केवारी 93.37% इतकी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2.12% निकाल वाढलाय. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 95.44% इतकी आहे. तर 91.6% इतकी मुलं उत्तीर्ण झालीत. यंदा कोकण विभागात सर्वाधिक 97.51% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी असून त्याची टक्केवारी 91.15% इतकी आहे. पुणे विभागाचा निकाल 94.44% इतका लागलाय. शाखानिहाय निकालात यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचं उत्तीर्णतेचं प्रमाण सर्वाधिक असून यात 97.82% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देश त्यांना आज आदरांजली वाहतोय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना समाज माध्यमावरून आदरांजली वाहिली. तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्ली इथं वीरभूमी इथं राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राजीव गांधी यांचा स्मृतीदिन देशात दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारनं आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. देशभर आज राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आलेत. इब्राहिम रईसी आणि अमीर अब्दुल्लाहियान यांचा 19 मे रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक येत्या 28 जून रोजी घेण्यात येईल अशी माहिती इराणच्या वृत्तसंस्थेनं दिली आहे. इराणचे हंगामी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोहबर, इराणचे सरन्यायाधीश गुलाम हुसेन मोहसेनी आणि इराणच्या घटनात्मक परिषदेच्या इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती सुरू असून मालदीवचा काही भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटं आणि दक्षिण अंदमान समुद्रात तो आणखी पुढे सरकलाय. देशाच्या दक्षिणेकडच्या भागात सध्या मान्सून पूर्व पावसानं जोर धरला असून केरळमध्ये उद्यापर्यंत अति जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागानं तमिळनाडू, पुडुचेरी, करैकल, माहे आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागाला येत्या शुक्रवारपर्यंत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. दरम्यान श्रीलंकेत नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. देशाच्या वायव्येकडचा मैदानी प्रदेश, मध्य प्रदेशचा उत्तरेकडचा भाग आणि गुजरातमध्ये पुढले 3 दिवस अतितीव्र उष्णतेची लाट राहील असा अंदाज असून हवामान विभागानं या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलाय. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि वायव्य मध्य प्रदेश या भागात येत्या 24 मे पर्यंत तीव्र ते अतितीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. देशाच्या काही भागात काल 43 ते 47 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर महाराष्ट्रात विदर्भ तसंच बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मैदानी भागात कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहिलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज पात्रता फेरीतला पहिला सामना रंगणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. पात्रता फेरीतला दुसरा सामना उद्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल, तर स्पर्धेतला अंतिम सामना रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात देशभरात काल सुमारे 61% मतदान. पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 74.65%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54.33% मतदानाची नोंद. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर. राज्यात 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशाची आदरांजली. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादची लढत कोलकाता नाईट रायडर्स बरोबर तर राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.